समाज 2 विवरण निरूपण. समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या नेत्याला लोकांची नाडी बरोबर कळली पाहिजे. त्यासाठी त्याच्याजवळ सर्व प्रकारचे ज्ञान असावे, तसेच त्याने मौन राखून इतरांचे ऐकून घ्यावे, कधीही वाद घालू नये. समाजातील सज्जन माणसे शोधून काढावी, त्यांच्याशी मैत्री करावी, अशा प्रकारच्या सूचना येथे केल्या आहेत. श्रीराम मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थ भेद, नाना प्रकारींचे संवाद समजून घ्यावे. शब्द भेद अर्थ भेद, मुद्रा भेद प्रबंध भेद, नाना शब्दाचे शब्द भेद जाणून पहावे. नाना आशंका प्रत्योत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, जेणे करिता जगदांतरे चमत्कारती. नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्ययो पहावा नेमस्त, अनुमानाचे खस्त व्यस्त बोलोची नये. हे त समजोन उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसी. चातुर्ये विण खटपट ते विद्याची फलकट, सभेमध्ये आट घाट समाधान कैसे. बाष्कळांमध्ये बसो नये, उद्धटासी तंडो नये, आपणा करिता खंडो नये समाधान जनाचे. नेणतपण सोडू नये, जाणपणे फुगो नये, नाना जनांचे हृदये मृद शब्दे उकलावे. शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बसो नये, बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष. अंतर आर्ताचे शोधावे, प्रसंगी थोडेची वाचावे, चटक लावनी सोडावे भल्या मनुष्यासी. उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भल त्यासी बोलता फावे, भले पाहो न करावे शोधून मित्र. उपासने सारखे बोलावे, सर्वजनासी तोष व्हावे, सगट बरे पण राखावे कोणी एकासी. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे. जगामध्ये जगमित्र, जिव्हे पाशी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. कथा होती तेथे जावे, दुरी दीना सारखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतरयामी. तेथे भले आढळती व्यापक तेही कळो येती, हळू हळू मंदगती रीग करावा. सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होये समाधान बहुत जनाचे. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विणसिणावे कासयासी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समाज दुसरा. श्रीराम.